आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं प्रधानमंत्र्यांचं महिलांना आवाहन. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे सम्राट चौधरी यांचा उद्या शपथविधी. अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वाढीव शुल्क. आणि छत्तीसगडमध्ये वेदांत कंपनीच्या वीज प्रकल्पात स्फोट होऊन 9 कामगारांचा मृत्यू, 40 जास्त कामगार जखमी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती देशभरात साजरी होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये लोकभवन इथं असलेल्या बाबासाहेबांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणास्थळ इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. मुंबईसह राज्यातही आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसत आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी सकाळपासूनच चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. चैत्यभूमीवर आज शासकीय मानवंदना देण्यात आली. राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून दिली.
आज ज्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये एक्सचेंज हे डॉलरवर झाल्यामुळे करन्सीचं गोल्ड बॅकिंग त्यांनी काढून टाकलं, आज पुन्हा एकदा अमेरिकेसारख्या देशालाही वाटतं, चीन सारख्या देशालाही वाटतं की आपली करन्सी गोल्ड बॅकिंगची असली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्डकडे एका वेगळ्या पद्धतीनं आता अमेरिकाही चालला आहे, चीनही चालला आहे आणि जगभरातली सोन्याची खरेदी आज त्या ठिकाणी चाललेली आहे. याचा अर्थ जे 1923 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते जगाने स्वीकारलं आणि आज पुन्हा जग ते स्वीकारत आहे.
राज्यभरातही मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. याचा सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं आज जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि अस्थिकलशालाही पुष्पहार अर्पण केला. आंबडवे इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं. रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकानं सलामी देऊन राज्यगीताची धून वाजवली. नाशिकमध्ये आज सामाजिक समता सप्ताहाची सांगता झाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शालिमार इथल्या आंबेडकर स्मारकापासून सुरुवात करून पाथर्डी फाटा इथल्या आंबेडकर स्मारकापर्यंत सायकल यात्रा काढली. बुलडाण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा झाल्या. यावेळी विद्यार्थ्यांना संविधान पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं. यवतमाळमध्ये जयंतीनिमित्त भीमगीतावर फ्लॅश मॉब झाला, तसंच ढोल आणि लेझिम पथकाचं सादरीकरण झालं. याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रमांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.
देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे केलं आहे. देशातल्या महिला वर्गाला उद्देशून एक पत्र त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलं आहे. 16 एप्रिलपासून संसदेत यावर चर्चा सुरू होणार आहे. 2029 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून देशात महिलांसाठी आरक्षण लागू करायचं असेल तर या सुधारणा मंजूर होण्याची गरज आहे असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. या सुधारणा मंजूर झाल्यावर देशात लोकसभेच्या 850 जागा होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांचा शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. पाटण्यात लोकभवन इथं राज्यपाल सय्यद अता हसनेन त्यांना पदाची शपथ देतील. भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी चौधरी यांची एकमतानं निवड झाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर ते म्हणाले,
बिहार की समृद्धि के लिए जिस तरह आदरणीय प्रधानमंत्री जी ने विकसित भारत का सपना देखा है, आज के मुख्यमंत्री नीतीश कुमार जी ने जिस तरह समृद्ध बिहार का सपना देखा है, हम तमाम भाई मिलकर इस बिहार को भी समृद्ध बनाएंगे.
त्याआधी आज नीतीश कुमार यांनी मंत्रिमंडळ बरखास्त केलं आणि बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. ते आता राज्यसभेचे सदस्य आहेत. नव्या सरकारला आपलं मार्गदर्शन आणि पाठिंबा कायम राहील असं त्यांनी सांगितलं. अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वजनानुसार शुल्क आकारलं जाणार आहे. 10% जास्त आणि 40% अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांना दुप्पट शुल्क आकारलं जाईल, तर 40% जास्त वजन असलेल्या वाहनांवर चौपट शुल्क आकारलं जाणार आहे. हे शुल्क फास्टॅगद्वारे वसूल केलं जाईल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं आहे. छत्तीसगडमध्ये सिंगीतराई इथं वेदांत कंपनीच्या वीज प्रकल्पात स्फोट होऊन 9 कामगारांचा मृत्यू झाला, तर 40 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं आहे. त्यांच्यापैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दिल्ली ते डेहराडून प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आणणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कॉरिडॉरमुळे या भागाचा मोठा फायदा होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
डेहराडून दिल्ली इकॉनॉमिक कॉरिडॉर इस पूरे क्षेत्र का कायाकल्प होने जा रहा है. पहला फायदा तो ये है, इसे समय बचेगा, आना जाना सस्ता और तेज होगा. और दूसरा बड़ा फायदा रोजगार का होगा. अब इसके निर्माण में 12,000 करोड़ रुपए खर्च हुए तो हजारों श्रमिकों को काम मिला.
डेहराडूनला पोहोचण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी या कॉरिडॉरच्या वन्यजीवन भागाचं निरीक्षणही केलं. राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञान स्नेही आणि कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देशासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींनी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित राहतील. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी इथं भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीच्या प्रशिक्षण समापन समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल राज्य सरकारनं जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या समितीनं कशाप्रकारे विभाजन केलं आहे हे तपासू द्यावं अशी विनंती त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधल्या भाजपा कार्यकर्त्यांशी नमो ऍपद्वारे संवाद साधला. भाजपाच्या जाहीरनाम्याला बंगालचे लोक मोठ्या प्रमाणावर पसंत करत आहेत. या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ऊर्जा उल्लेखनीय आहे असं मोदी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक खासदारांना पत्र लिहिण्याचं प्रधानमंत्र्यांचं महिलांना आवाहन. बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे सम्राट चौधरी यांचा उद्या शपथविधी. अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वाढीव शुल्क. आणि छत्तीसगडमध्ये वेदांत कंपनीच्या वीज प्रकल्पात स्फोट होऊन 9 कामगारांचा मृत्यू, 40 जास्त कामगार जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.